चीनी मंडी .com पॉडकास्ट।
राज्यात यंदा साखरेचं विक्रमी उत्पादन होणार। उसाच्या झालेल्या बंपर उत्पादनामुळे यंदा राज्यातील साखर हंगाम लांबण्याची शक्यता आहे। 15 एप्रिलपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील अशी शक्यता आहे। यावर्षी 2018-19 गाळप हंगामात सुमारे 952 लाख टन उसाचं गाळप अपेक्षित आहे। राज्यात आतापर्यंत 933 लाख टन ऊस गाळप झालं असल्याचं साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितलं। यंदा गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनाचा विक्रम मोडीत निघेल अशी स्थिती आहे। यंदाचा ऊस हंगाम मार्च अखेरीस संपेल असा अंदाज सुरुवातीला बांधण्यात येत होता। राज्यातील पाण्याची टंचाई, दुष्काळी स्थिती, उसावर झालेला विविध किडींचा प्रादुर्भाव यामुळे लवकरच साखर कारखाने बंद होतील असं सांगितलं जात असताना राज्यातील पाण्याची टंचाई, दुष्काळी स्थिती, उसावर झालेला विविध किडींचा प्रादुर्भाव यामुळे लवकरच साखर कारखाने बंद होतील असं सांगितलं जात असताना अद्याप 63 साखर कारखान्यांमध्ये उसाचं गाळप सुरू आहे तर 132 साखर कारखान्यांचं गाळप बंद झालं आहे। उसाचा सरासरी उतारा 11.21% असून तब्बल 104.58 लाख टन साखर उत्पादन झालं आहे। गेल्या वर्षी 107 लाख टन साखर उत्पादन झालं होतं। यंदा त्यापेक्षा विक्रमी साखर उत्पादन होईल अशी शक्यता आहे। सद्यस्थितीत पुणे विभागात 18, सोलापूर विभागात 43, कोल्हापूर विभागात 11, अहमदनगर विभागात 11, औरंगाबाद विभागात 13 आणि नांदेड विभागातील 14 कारखाने बंद झाले आहेत। अमरावती विभागातील 2 कारखाने बंद झाले असून नागपूर विभागातील 4 साखर कारखाने अद्याप सुरू आहेत। गेल्या वर्षीच्या हंगामात 2017-18 107 लाख टन साखर उत्पादन झालं होतं। यंदा अद्याप 19 लाख टन उसाचं गाळप शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमी असलं तरी शिल्लक ऊस पाहता हा विक्रम सहज मोडला जाईल असं साखर विभागातील सूत्रांनी सांगितलं।